10 दिवस जेव्हा बाप्पा आपल्याकडे असतात ना, तेव्हा अगदी माहोल कमालीचा असतो आणि मंडळांमध्ये छान छानपैकी परफॉर्मन्सेससुद्धा होत असतात. तसाच एक परफॉर्मन्स घेऊन आपल्याकडे कुणीतरी आज खास व्यक्ती आलंय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्यासोबत आहे MH 93.5 मध्ये. आणि हे जे आपल्याकडे आले आहेत ना, त्यांचं काय म्हणणं आहे, ते कशाप्रकारे त्यांच्या ज्या काही भावना आहेत व्यक्त करतायत, त्यांच्याकडनं ऐकूयात.
क्यों दूरियां पे रुकी रुकी ही, कह भी न पाए रह भी न पाए, बापा बिना है ये बेवसी ही. तुम में हम है, हम में तुम हो, तुमसे हम है, हमसे तुम हो, किस्मतों से होते हैं दीदार यहाँ. बापा किसी को नहीं करते नाराज जिंदगी में, बापा किसी को नहीं करते नाराज जिंदगी में. खुश नसीब है वो जिनको है मिली ये बहार किसी को नहीं करते नाराज जिंदगी में.
काय सुंदर गाणं गायलं ना यांनी. म्हणजे आपल्या मंडळांमध्ये सुद्धा असे छान छान परफॉर्मन्सेस होत असतात आणि त्याचीच आठवण करून देणारं हे एक गाणं आपल्याकडे इकडे सादर केलं होतं. आणि इतकं सुंदर गाणं मला तर खूप छान वाटतंय. त्या झोनमधनं थोडंसं बाहेर येते मी, मग पुन्हा बोलते तुमच्याशी. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.